आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एआयच्या मदतीने अन्न सुरक्षा, हवामान बदल या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन येत्या 22 आणि 23 तारखेला मुंबईत होणार। राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता 10वीची परीक्षा सुरू। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपा बंडखोर नारायण चौधरी यांची निवड। T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्यापासून सुपर 8 मधल्या लढती। आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल। कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआयच्या सहाय्याने अन्न सुरक्षा, वातावरणातल्या बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृद्धी आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 एआय इन अॅग्रीकल्चर या विषयावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते। सध्या जगभरात शेतीसमोर अनेक आव्हानं आहेत, त्यामुळे अन्न सुरक्षेवर ताण आला आहे। अशा परिस्थितीत एआय महत्वाची भूमिका बजावू शकतं असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं। राज्य सरकारनं महाअग्री एआय धोरणाअंतर्गत विकसित केलेल्या मोबाईल मंचावर शेतकऱ्यांना व्यक्तिगतरित्या सल्ला उपलब्ध आहे, त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याचं ते म्हणाले। या सत्रानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
मला अतिशय आनंद आहे की इंडिया एआय समिटमध्ये आज अतिशय चांगल्या पद्धतीनं विविध विषयांवर चर्चा चाललेली आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात ग्लोबल लीडर्सनी भारतामध्ये येऊन एआय वर त्या चांगल्या पद्धतीनं डेलिबरेट करावं आणि भारताने देखील एआयच्या क्षेत्रात जी शक्ती उभी केली आहे शोकेस करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे।
महाविस्तार ऍपला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून यामध्ये आणखी वाढ होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली। ते म्हणाले,
2.5 मिलियन जे आपले शेतकरी आहेत यांनी महाविस्तार वापरणं सुरू केलेलं आहे आणि पुढच्या वर्षभरामध्ये मला विश्वास आहे की याची स्केल आपण वाढवू आणि खूप फायदा याचा आपल्या शेतकऱ्यांना होतोय। अल्टिमेटली आज ज्यावेळेस क्लायमेट चेंजचा वातावरणातल्या बदलाचा परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय त्यावेळी एआय एक असं टूल आहे की जे क्लायमेट रेझिलियंट शेती ज्याला आपण म्हणतो वातावरणाच्या बदलाचा सामना करणारी शेती याकडे आपल्याला शाश्वततेकडे नेऊ शकतं आणि त्यातला पहिला प्रयोग हा महाराष्ट्राने केला।
या परिषदेच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी जागतिक बँकेचे दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष योहानित सूट यांच्याशी चर्चा केली। यावेळी कृषी क्षेत्रात डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सेवा मजबूत करणं, रोजगार निर्मिती वाढवणं आणि तरुणांना शाश्वत रोजगारासाठी आवश्यक डिजिटल कौशल्यांचं प्रशिक्षण या मुद्द्यांवर चर्चा झाली। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीत व्हावा या उद्देशाने जागतिक कृषी क्षेत्रातली कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदारांचं शिखर संमेलन येत्या रविवारपासून मुंबईत आयोजित करण्यात आलं आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज ही माहिती दिली। 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कृषी क्षेत्रातले जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रातले नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था सहभागी होणार आहेत। कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होत असलेला आंतरराष्ट्रीय करार पॅक सिलिकाचं सदस्यत्व भारतानं स्वीकारलं आहे। एआय इम्पॅक्ट परिषदेत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यावेळी उपस्थित होते। भारत अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारतानं हे पाऊल उचलणं महत्वाचं मानलं जात आहे। आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्य आणि पुरवठा साखळीला आधार या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेला आज सुरुवात झाली। 9 विभागीय मंडळांमधून मिळून 16,15,489 विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत। राज्यभरात एकूण 5,111 केंद्र असून कॉपीसह इतर गैरप्रकार रोखण्याकरता विशेष व्यवस्था केली आहे। पोलीस दलाची भरारी पथकं तैनात असून ड्रोनमार्फत परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवलं जात आहे। दरम्यान मंडळानं संकेतस्थळावर जाहीर केलेलं अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावं असं आवाहन राज्य शिक्षण मंडळानं केलं आहे। परीक्षा 18 मार्चपर्यंत चालेल। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून भाजपातून फुटून बाहेर पडलेले नारायण चौधरी यांची निवड झाली आहे। उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन यांची निवड झाली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपातून बाहेर पडलेले 9 नगरसेवक यांनी एकत्र येऊन भिवंडी सेक्युलर आघाडी स्थापन केली होती. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 गटाचे सामने उद्यापासून सुरू होतील. पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. कोलंबो इथं संध्याकाळी 7 हा सामना सुरू होईल. भारत, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि पाकिस्तान हे देश सुपर 8 मध्ये पोहोचले आहेत. भारताचा सामना येत्या रविवारी दक्षिण आफ्रिकेबरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. सुपर 8 फेरीत न पोहोचलेले ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यातला सामना आज श्रीलंकेत पल्लिकल इथं होत आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटमध्ये भारताने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे. आज बँकॉक इथं झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेचा डाव 2 चेंडू बाकी असतानाच 118 धावा दाटोपला. भारतातर्फे कर्णधार राधा यादवनं 4 तर तनुजा कवर आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. त्यानंतर भारतानं 119 धावांचं विजयी लक्ष 5 गड्यांच्या मोबदल्यात 14 षटकातच पूर्ण केलं. राधा यादवनं नाबाद 31 धावा करत फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं. ती सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. देशातल्या सर्व महामार्गांवरच्या टोलनाक्यांवर रोखीनं टोल घेण्याची पद्धत बंद करण्याचा सरकारचा विचार आहे. येत्या 1 एप्रिलपासून फास्टॅग आणि UPI सारख्या डिजिटल माध्यमातूनच टोल स्वीकारला जाईल असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं म्हटलं आहे. टोलनाक्यांवरची गर्दी कमी करणं, टोल वसुलीत पारदर्शकता आणि वाहन चालकांचा वेळ वाचावा यादृष्टीनं हा बदल फायदेशीर ठरेल असं प्राधिकरणानं म्हटलं आहे. देशातल्या सर्व 1150 टोलनाक्यांवर हा नियम लागू होईल. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार करारावर मार्चमध्ये स्वाक्षरी होण्याची शक्यता असून येत्या एप्रिलपासून तो लागू होईल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज सांगितलं. भारताचे ब्रिटन आणि ओमानबरोबरचे मुक्त व्यापार करारही एप्रिलपासूनच लागू होण्याची शक्यता गोयल यांनी व्यक्त केली आहे. न्यूझीलंडबरोबरचा करार सप्टेंबरमध्ये लागू होईल. भारत अमेरिका कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये येत्या सोमवारी अमेरिकेत बैठक होणार आहे. व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणं व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार असेल तर ते खरेदी करण्याचा विचार भारत करेल असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या संदर्भातल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी शालेय शिक्षणात तंत्रज्ञान आणि ई शिक्षण साधनांचा वापर आवश्यक असल्याचं प्रतिपादन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज केलं. नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना आज भुसे यांच्या हस्ते दूरचित्रवाणी संचाचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल युगाच्या काळात नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांना शिक्षण घेणं सोपं होईल असं भुसे म्हणाले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधाला 52.5 ऐवजी 53.5 रुपये प्रतिलिटर मोबदला मिळेल तर गायीच्या दुधाला 34 रुपयाऐवजी 36 रुपये प्रतिलिटर मोबदला मिळेल. दूध संघाच्या आज कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सुधारित दर उद्यापासून लागू होतील. हवामान. गेल्या 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय वाढ तर उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. AIच्या मदतीनं अन्न सुरक्षा, हवामान बदल या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन येत्या 22 आणि 23 तारखेला मुंबईत होणार. राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता 10वीची परीक्षा सुरू. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपा बंडखोर नारायण चौधरी यांची निवड. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्यापासून सुपर 8 मधल्या लढती आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.